आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार. राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि भूतान नरेश यांच्यासह अनेक मान्यवरांची श्रद्धांजली. मस्साजोग हत्या प्रकरणी बीड इथं निषेध मोर्चा. घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या नितेश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून साधणार देशवासियांशी संवाद. माजी प्रधानमंत्री आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंग यांना आज शोकाकुल वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. दिल्लीच्या निगम बोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मीय संस्कारांनुसार त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, भूतान नरेश, जिग्मे खेसर, नामगेल वांगचुक यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते, उच्चपदस्थ अधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर सैन्य दलाच्या वतीनं शोकधून वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर म्हणजेच मानवंदना देण्यात आली. मनमोहन सिंग यांच्या शवपेटीवरचा तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चंदनाच्या चितेवर नेण्यात आलं. यावेळी शीख धर्माच्या प्रथेनुसार प्रार्थना पठण करण्यात आली. त्यानंतर त्यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर मनमोहन सिंग अमर रहेच्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारलं जाईल असा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला असून काँग्रेस पक्षाला ही माहिती देण्यात आली आहे असं भाजपा खासदार आणि प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितलं. पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल असं डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. गरिबीतून सुरुवात करून बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रधानमंत्री होऊन देशाला आर्थिक दिशा आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं ते देश तसंच जग विसरू शकत नाही. असं महान व्यक्तिमत्व आपल्यात नाही याचं दुःख असून देशासाठी त्यांनी केलेलं समर्पण देश कधीही विसरणार नाही असं ते म्हणाले. राज्याला कृषी, वीजनिर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री आणि मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या सोमवारी स्पेडेक्स म्हणजेच अंतराळात दोन यानं परस्परांसोबत जोडण्याचा प्रयोग करणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज एका मुलाखतीत ही माहिती दिली. इस्रोचा हा प्रयोग ऐतिहासिक प्रयोग असेल. यामुळे अंतराळात दोन यानं परस्परांशी जोडण्यात प्रभुत्व असलेल्या देशांच्या यादीत भारतही आपल्या नावाची नोंद करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. आम्हाला बीडचा बिहार होऊ द्यायचा नाहीये, त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आमदार धनंजय मुंडे यांना देऊ नये अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेऊन वेळीच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर किरण ठाकूर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना थकवा जाणवल्यानं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर ठाकूर 3 दशकांपेक्षा जास्त काळ पत्रकारितेत सक्रिय होते. विविध वृत्तपत्र, वृत्तसंस्था आणि नियतकालिकांसोबत त्यांनी काम केलं होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारतानं आपल्या पहिल्या डावात 9 बाद 358 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजूनही 116 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी नितेश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 8व्या गड्यासाठी 127 धावांची भागीदारी करत भारताला फॉलोऑनच्या संकटातून बाहेर काढलं. नितेश रेड्डी यानं आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक आज झळकावलं. वॉशिंग्टन सुंदर 50 धावांवर बाद झाला. 21वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 10 ते 16 जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. महोत्सवासाठी 61 चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधल्या 11 चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा 117वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR ॲप तसंच AR न्यूज, दूरदर्शन आणि प्रधानमंत्री कार्यालयाच्या युट्यूब वाहिनीवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित केला जाईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीवर उद्या दुपारी 12 वाजता इंडिगो एअरलाईन्सचं व्यावसायिक विमान उतरणार आहे. ऑक्टोबर महिन्यात लष्कराचं विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरलं होतं तर हवाई दलाच्या Sukhoi-30 विमानानं धावपट्टीवरून काही अंतरावर उड्डाण केलं होतं. त्यानंतर आता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. कोकणात नवीन वर्षाच्या स्वागताला होणारी पर्यटकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज आणि उद्या असे 2 दिवस धरमतर पूल ते अलिबाग, अलिबाग ते माडवा जेट्टी आणि अलिबाग ते रेवदंडा मुरुड या मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. या विभागांमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर इथं 16 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि भूतान नरेश यांच्यासह अनेक मान्यवरांची श्रद्धांजली. मस्साजोग हत्याप्रकरणी बीड इथं निषेध मोर्चा. घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतल्या 4थ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या नितेश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून साधणार देशवासियांशी संवाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.